हरी हरी पवन पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी। भगवंतांनी आपल्या विभूती 10व्या अध्यायामध्ये सांगितल्या, त्याच्यामध्ये रामः शस्त्रभृतामहम् शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये श्रीराम तो मी असं सांगितलं। ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर केलेलं निरूपण मी वाचतो आहे। शस्त्र धरा समस्ता माझी श्रीराम तो मी, जेणे सात शस्त्र धरा समस्ता माझी श्रीराम तो मी, जेणे साकडलिया धर्माचे कैवारे। आपण पया धनुष्य करुनी दुसरे, विजय लक्ष्मीये एक मोहरे केले त्रिती। पाठी उभे राहुनी सुवेळी, प्रताप लंकेश्वराची सिसाळी गगनी। उदो म्हणतया हस्तबळी दिधली भूता। जेणे देवांचा मानू घिवसिला, धर्मासी जीर्णोद्धारू केला। सूर्यवंशी उदयला सूर्य जो का, तो हातीयेरू परजितया आतू। रामचंद्र मी जानकी कांतू। अशा प्रकारे श्री रामचंद्रांच्या जीवनाचं थोडक्यात वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे। शस्त्र धारण करणारी आतापर्यंत झालेली जी मंडळी आहे त्यांच्यामध्ये श्री राम हे माझ स्वरूप आहे, माझी विभूती आहे असं भगवंतांनी सांगितलं। आजचा दिवस रामचंद्रांच्या विजयाचा दिवस आहे। सुवेळी एका उत्तम अशा शुभ वेळी अत्यंत प्रतापी अशा लंकेश्वराची सर्वचा सर्व मुख गगनी। उदो म्हणतया हस्तबळी दिधली भूता। उदो उदो असं म्हणणाऱ्या सर्व भूतमात्रांच्या हातात श्री रामचंद्रांनी रावणाची मुख देऊन टाकली। जेणे देवांचा मानू किवसिला, धर्मासी जीर्णोद्धारू केला। सर्व शस्त्र पर्जून असणाऱ्यांमध्ये रामचंद्र ही भगवंताची विभूती आहे, कारण रामचंद्र सर्वात संयमी, म्हणून शस्त्र धारण करायला तेच सर्वात योग्य। रामचंद्रांना युद्धाची उतावीळी नव्हती। ज्यांची वृत्ती खरं म्हणजे साधूची होती अशा व्यक्तीच्या हातात धनुष्य होतं, हे रामचंद्रांचं वैशिष्ट्य। आजचा दिवस हा रामचंद्रांच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो। धर्माचा जीर्णोद्धार ज्यांनी केला त्यांच्यामध्ये रामचंद्रांनी जे कार्य केलं ते त्याला तोड नाही असं म्हटलं जातं। कारण या भूमीच्या बाहेर राहून आणि ज्या भूमीमध्ये प्रवेश करता येणार नाही अशा ठिकाणाहून होणारी आक्रमण त्याला चोख उत्तर रामचंद्रांनी दिलं। रावण हा अशा कारणाकरता अपराजित होता की रावणाच्या भूमीमध्ये कोणाला जाणं कठीण होत। समुद्र वलयांकित अशा भूमीमध्ये रावण राहत असे आणि तिथून तो सर्व ठिकाणी अपराध करत असे। आजचा दिवस हा विजयादशमी म्हणून ओळखला जाणारा पूर्ण मुहूर्त, या मुहूर्ताला खरं पूर्णत्व आलं रामचंद्रांमुळं। या दिवसाला खरं पूर्णत्व आलं आई अंबा भवानी मातेमुळं। दुर्गा मातेचं नवरात्र, त्याचा आज शेवटचा दिवस। तिने देखील 10 दिवस अखंड लढाई करून 10 दिवस आणि 10 रात्र शुंभ निशुंभांचा वध केला आणि पृथ्वीला असुरांपासून सोडवलं। तो आजचा दिवस। आपण आज रेणुका स्तोत्र ऐकणार आहोत। सद्भक्त सौभाग्यवती अमृता कुलकर्णी रेणुका आणि अभिजित हळबे रेणुका स्तोत्र म्हणणार आहेत। या स्तोत्राचं वैशिष्ट्य असं आहे की हे स्तोत्र भगवान श्री श्रीधर स्वामीजींनी रचलेलं आहे। आई जगदंबा भवानी, तिची नाव विश्वेश्वराची अर्धांगी अन्नपूर्णा, दुर्गा भवानी, आई भवानी, रेणुका भवानी, तुळजा भवानी अशी प्रसिद्ध आहेत। पार्वती मातेचं हे स्तोत्र आता आपण ऐकूया।
भजे रेणुका सर्वलोकैकवेद्या, शिवां शान्तरूपां मनोवागतीता,
निजानन्दपूर्णा सदा द्वैतरूपा परावेदगम्या परब्रह्मरूपा।
सदाचार सद्भक्ति बोधादिभिर्या गुरोरं शुश्रूषया मुख्य वृत्त्या,
सुवेद्या सुलभ्या परानन्दपूर्णा भजे रेणुकां तां विमोह प्रशान्तये।
श्रुतेनेति नेतीति सर्वं निरस्य वदत्येव
ఏకమాద్యం విభుం చేత్ సుఖం యత్ తదేవావశిష్టం స్వరూపం విశుద్ధం భజే రేణుకాంతాం సదా మృత్యుహీనాం
యదానంద సింధో నిమగ్నో న పశ్యే అహో కర్మజాలం ఫలం వా తదీయం
న జైవం న శైవం జగన్నైవ మాయా చిదేక స్వరూపాం భజే రేణుకాంతాం
అనేకాంతికా సర్వభేదాతిరూపా తమోజ్ఞానదుఃఖాతిగాం శుద్ధరూపాం సదాధ్యాత్మవిద్యా ప్రదానైకశీలా భజే రేణుకాం ముక్తి సౌఖ్యాధిదేవి త్రితాప ప్రశాంతై సమారాధ్యతేయా సదా జీవలోకే స్వసౌఖ్య ప్రదాత్రిం
భవాం బోధిసేతుం చిదానంద కందా భజే రేణుకాం ముద్రైకలశాం
సదా భక్తవాత్సల్య పూర్ణాం సురమ్యాం సురేంద్రాదిభిః స్తూయమానా సుసూక్తైః సదా భక్తవృందేశ సంసేవ్యమానా భజే రేణుకాం భక్త భాగ్యాం భవానిం
భజే రేణుకాం భక్త భాగ్యాం భవానిం
హరి హరి సర్వశ్రేష్ఠ శివస్వరూప్ శాంత మన वाणीच्याही पलीकडची स्वतःच्या आनंदाने नेहमीच परिपूर्ण असणारी नेहमीच अद्वैत रूप असणाऱ्या आणि वैदिक साधनेनीच जिला जाणता येत अशा रेणुकेची मी उपासना करतो असं स्वामीजी म्हणतात. सद्भक्तीमुळं आणि सदाचारामुळं जो बोध होतो त्यामुळं, परंतु मुख्यतः गुरुसेवेनी जी सहज सुलभतेनी प्राप्त होते जी परब्रह्मानी परिपूर्ण आहे अशा रेणुकेची उपासना मी सर्व प्रकारच्या मोहांची शांती होण्यासाठी करतो असं श्रीधर स्वामी महाराज म्हणतात. रेणुका माता खरी, पार्वती माता खरी, पण शिवाच्या उपासनेने ती प्राप्त होते, गुरूंच्या उपासनेने ती प्राप्त होते. तिच्या उपासनेपेक्षा देखील शिवाच्या उपासनेने ती प्राप्त होते. आपल्या अंतर्यामी शिवाला जाणल्यामुळे ती प्रसन्न होते. शिव आणि शक्ती शंकरांची प्राणवल्लभा, तिला शिव शिवानी भव भवानी मृड मृडाणी रुद्र रुद्राणी सर्व सर्वाणी शंकर पार्वती अशा प्रकारे आपल्या मूळ स्वरूपाबरोबरच नेहमी ओळखलं जातं, शिवाबरोबरच नेहमी ओळखलं जातं. ती प्रगट असते आणि शिवस्वरूप गुप्त असतं तरी देखील तिला शिवस्वरूपाखेरीज ओळखलं जात नाही. शिवस्वरूपाखेरीज जिला अस्तित्व नाही असं ती स्वतः मानते. रामकृष्ण म्हणत असत की वेटोळ घालून बसलेला नाग म्हणजे शिव आणि तोच नाग चालायला लागला की शक्ती होते, शिवच शक्ती झाली. असं असल्यामुळं गुरु भजनानेच ती प्राप्त होते, शिव भजनानेच ती प्राप्त होते असं महाराज तिच्या विषयी म्हणतात. मात्र ती शक्ती स्वरूपिणी असल्यामुळं शिव हे कितीही समर्थ असले तरी देखील शक्तीच्या आधाराशिवाय काहीही होऊ शकत नाही. म्हणून साधना देखील ज्या देह मन बुद्धीकडून होते ती देह मन बुद्धी ही शक्ती स्वरूप आहे. या शक्ती स्वरूपाकडून शिवाला जाणण्याची सोय आहे. आचार्य असं म्हणतात की न तातो न माता न बंधुर न दाता. तिच्या शिवाय कोणीही सोडू शकत नाही. तात नाही, माता नाही, बंधू नाही, दाता नाही, न भ्रातो न पुत्री, न भृता न भर्ता, न जाया न विद्या न वृत्तीर ममैव गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. वेळ आल्यानंतर याच्यापैकी कोणीही सोडू शकत नाही. वेळ आल्यानंतर आपल्याला खरी उपयोगाला पडते ती शक्ती. सर्वच संतांनी सर्वच भक्तांनी निरपेक्ष प्रेमाची पूर्तता जशी मातृ हृदयामध्ये पाहिली, माता बालकाचे सहस्र अपराध पोटात घालते, क्षमा करते आणि वर आपल्या बालकाला पोटाशी धरून कुरवाळते, त्याच्या अपेक्षांची पूर्ती करते, तशी ही दुर्गा सर्वांच्या अपेक्षांची पूर्ती करणारी, सर्वांना सुखामध्ये ठेवणारी, सर्वांना समाधानामध्ये ठेवणारी, सर्वांना अपेक्षित फळ देणारी आणि सर्वांना शिवाकडे घेऊन जाणारी अशी समजलेली आहे. नाथांनी जो जोगवा लिहिलेला आहे, अतिशय प्रसिद्ध आहे तो जोगवा, आता सद्भक्त कांचन शेठ आणि सद्भक्त रोहित कुलकर्णी सांगतील, त्यांच्या पाठोपाठ आपण म्हणणार आहोत. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, आपण सामूहिकरित्या त्यांच्या पाठोपाठ हा जोगवा म्हणूया. त्याच्यामध्ये संतांची आई दुर्गेकडं भवानीकडं पाहण्याची दृष्टी कशी आहे ते अतिस्पष्ट झालेलं आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर, ती महिषासुराला मारते. आपल्या ठिकाणी असणारा मोह हाच महिषासुर. ती त्याच्या मर्दनासाठी म्हणून प्रगट झाली. त्रिविध तापाची करावया झाडणी, आपल्या ठिकाणी असणाऱ्या त्रिविध तापांची झाडणी करण्यासाठी म्हणून भक्ता लागी तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागे.
अनादि निर्गुण
निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर महिषासुर मर्दना लागोनी. त्रिविध तापाची तापाची करावया धाडणी. भक्ता लागी तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा 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 मागे न. वैत सारोनी सारोनी माळमी घाली न. हाती बोधाचा बोधाचा झेंडा मी घेईन. भेद रहित रहित बारीसी जाईन. आईचा जोगवा 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 मागेन. आईचा जोगवा नवविध भक्तीचा 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 नवरात्रा. करुणी पोटी मी मागेन ज्ञान पुत्रा. धरी सद्भाव सद्भाव अंतरीचा मित्रा. दंभ सासऱ्या सासऱ्या सांडीन कूपाचा. आईचा जोगवा 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 मागेन. आईचा जोगवा पूर्ण बोधाची बोधाची भरीन परडी. आशा तृष्णेच्या तृष्णेच्या पाडीन दरडी. मनोविकार विकार करीन पुरवंडी. अद्भुत रसाची रसाची भरीन दुरडी. आईचा जोगवा 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 मागे. आईचा जोगवा जोगवा जोगवा. आता साजणी साजणी घाले मी निसंग. आता साजणी साजणी विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा सोडी येला संग. विकल्प नवऱ्याचा काम क्रोध हे जोडी येणे मांग. काम क्रोध हे केला मोकळा मोकळा मार्ग सुरंग. केला मोकळा मोकळा. आईचा जोगवा 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 मागे. आईचा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागोनी के विलाय साधे जाऊनि नवस नवस महाद्वार पेडिला एका जनार्दनी जनार्दनी एक पणे देखियला जन्म मरणाचा मरणाचा फेरा दुख विला आईचा जोगवा 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 मागे न आईचा जोगवा 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 आईचा जोगवा 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 मागे न जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा 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 मागे न आईचा जोगवा 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 मागे
आईला हाक मारून जागवल्यानंतर आईकडून जे दान मागायचं त्याला जोगवा म्हणतात. वस्तुतः जी अनादि आहे जिला आदि नाही अशी जी ज्ञान स्वरूप आहे आणि आपल्या ज्ञान स्वरूपाची जिला पूर्णपणाने जाणीव होऊन त्या जाणीवेचाही जिचा सहज भावाने जिने विसर पडलेला आहे जिला विसर पडलेला आहे जिची जाणीव ही निर्णिवेत रूपांतरित झालेली आहे अशी आई. समर्थ म्हणतात जनी जाणता तो म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे अतर्कास तर्की असा कोण आहे. आपल्या स्वरूपाच्याला संपूर्णपणाने जाणून त्या जाणीवेचाही विसर पडलेली आणि सहज स्वरूपाच्या सुखात राहणारी अशी अंबाबाई आहे. शिवस्वरूप हे अक्षर अव्यय अचिंत्य अव्यक्त आणि काहीच न करणार कोणत्याही कर्माचं प्रेरकत्व नसणार कोणतंही कर्म न करणार आणि शक्ती स्वरूप हे विश्व प्रपंच खरं म्हणजे सत्य नसताना देखील तो प्रत्यक्ष सत्य स्वरूप आहे असं ज्या कार्यकारणामुळे भासत तिला या आईची अचिंत्य शक्ती माया असं म्हटलं जातं. ही एक प्रकारची शक्ती स्वरूपतः अदृश्य शिवाशी एकरूप पण आचार्य असं म्हणतात की विद्युत शक्ती प्रमाणात तिचं कार्य जगताच्या दृष्टीला पडत. सर्व शास्त्रांमध्ये माया ही परमेश्वराची अनिर्वचनीय शक्ती सांगितलेली आहे. भगवद्गीता तिला दैवी असं म्हणते दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यंते मायाम एताम तरंती ते. ही जी दैवी माया आहे या दैवी मायेच्या खेरीज खरं म्हणजे आपलं पान देखील हरलत नाही आणि या दैवी मायेला ओलांडल्या खेरीज तिचं संपूर्ण आकलन करून घेतल्या खेरीज परमात्म दर्शन हे अशक्य आहे. शुद्ध चैतन्य हे निर्विकार आहे आणि त्याच्या ठिकाणी कोणतंही कर्तृत्व नाही आणि माया ही स्वभावतः जड आहे त्यामुळे मायेच्या ठिकाणी देखील कोणतंही कर्तृत्व संभवत नाही. पण शुद्ध चैतन्य हे मायेच्या उपाधीमध्ये गुरफटलं की त्या ठिकाणी कर्तृत्व अभिव्यक्त होतं आणि जगत नावाचा पदार्थ भासतो. हे ज्या शक्तीमुळे होतं तिला दुर्गा माता असं म्हटलेलं आहे, तिला जगदंबा असं म्हटलेलं आहे. असं असल्यामुळे ही माया सत नाही, याच कारण आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने मायेचा निराश होतो. ती असत देखील नाही, कारण तिच्यामुळेच अवाढव्य विश्व प्रपंच चाललेला आहे, म्हणून तिला असत सर्वस्वी खोटी असं म्हणता येत नाही. पण असतापासून खरं म्हणजे काहीच निर्माण होत नसल्यामुळं तिला अनिर्वचनीय असं म्हणून शास्त्र थांबतात. तिचं लौकिक जीवन जे आहे ते जीवन भक्तांसाठी म्हणूनच व्यतीत झालं. आईचं जीवन हे आपल्या बाळासाठी असतं, तसं या मायेची जी नियंती आहे तिचं जीवन या मायेमध्ये असणाऱ्या अशा आपल्या सगळ्यांकरता सहज भावाने चाललेलं आहे. ती सहज कृपा करते, ती शिवापेक्षाही म्हणून आपल्याला जवळची वाटते. प्रकृती आणि पुरुष विवेकाप्रमाणे ही आई जगदंबा जितका पुरुष सनातन आदि तितकीच प्रकृती देखील सनातन आणि आदि. आणि जर देहाच्या योगाने अदृश्यरित्या शिव प्रगट झाला असेल तर देहाच्या अंगाने शक्तीच प्रगट झाली. म्हणून नाथांनी ही अनादि निर्गुण अशी भवानी देहाच्या अंगाने प्रगट झाली असंच म्हटलेलं आहे. आणि आपल्या ठिकाणी म्हणजे देहाच्या ठिकाणी असणारा मोहरूपी महिषासूर मारणं याच्यासाठी ती प्रगट झालेली आहे. तो एकदा मारला किंवा संपवला तर शिवस्वरूपाची भेट ही ठरलेलीच आहे. त्याच्यासाठी म्हणून त्रिविध तापाची झाडणी आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैविक अशा तीनही तापांची झाडणी किंवा या तापांचं निरसन करून भक्तासाठी म्हणून तू निर्वाणीला प्राप्त होते, मोक्ष देऊन प्राप्त होतेस असं नाथांनी तिची स्तुती केलेली आहे. या आईला जर खरं जाणायचं असेल तर देहाची पूजा करून चालणार नाही, तर देहभाव विवर्जित होऊन आईची पूजा करायला लागेल. म्हणून ते असं म्हणतात की द्वैत सारोनी माळ मी घालेन, तुला द्वैताच्या भूमिकेतून मी पाहणार नाही. यावत घटोपी मृण्मय आहा तावत देहा अपि चिन्मय आहा. देहाच्या रूपानी खरं म्हणजे शिवाचंच प्रगटीकरण झालेलं आहे अशा अद्वैत भावानी तुला माळ घातली तरच तू प्रसन्न होशील. त्याच्यासाठी मी हातात बोधाचा झेंडा मिरवीन असं नाथ म्हणतात आणि भेदरहित वारीला जाईन. आळंदी पंढरी ही तर वारी आहेच. नाभिस्थानापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत अखंड वारी आहेच, पण ही वारी भेदरहित व्हावी असं नाथ म्हणतात. जर भेदरहितता असेल तर त्यालाच वारी असं म्हटलेलं आहे. जीवानी शिवाशी तद्रूप होण्यासाठी जाणं, याच्यासाठी उपाय किंवा साधना म्हणून नाथ नवविध भक्ती सांगतात. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशा नवविध भक्तीचा नवरात्री मी करेन. हा नवरात्र उत्सव जर नऊ रात्रींचा असेल तर मी त्या प्रकाराने हा उत्सव करेन. श्रवणापासून ते आत्मनिवेदन भक्तीपर्यंत आणि याच्या अखेरीला जी आत्मनिवेदन भक्ती प्राप्त होईल तेव्हा मी ज्ञान रूपी पुत्राची मागणी करेन. त्यासाठी मी माझ्या आत असणाऱ्या सद्भावाला मित्र बनवेन. अशा प्रकारे आपल्या स्वतःकडेच लक्ष देणारा आईच्या रूपाने जोगव्याच्या निमित्ताने असा हा नाथांचा जोगवा पूर्ण बोधाची भरीन मी परडी आशा तृष्णेच्या पाडीन दरडी मनोविकार करीन कुरवंडी अद्भुत रसाची भरीन दुरडी आईचा जोगवा जोगवा मागेन। एवढं सगळं केल्यावर नाथ असं म्हणतात की मी आता निसंग झालेलो आहे, विकल्प नवऱ्याचा विकल्प रूपी नवरा, मी परमात्म्यापासून वेगळा हाच कोणी विकल्प, त्याचा संग मी सर्वस्वी सोडून दिलेला आहे। काम क्रोध हे मध्येच मारेकरी आले, त्यांना मी बाजूला सारलेला आहे आणि माझा परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग मी सुरंग मोकळा असा केलेला आहे। ऐसा जोगवा मागोनी ठेविला जाऊनी नवस महाद्वारी फेडिला एका जनार्दनी एकपणे देखियला जन्म मरणाचा फेरा चुकविला। अशा रीतीने जन्म मरणाचा फेरा चुकवण्याचा संदेश देणारा हा नवरात्र उत्सव। या दिवसाचं अजून एक वैशिष्ट्य मी सुरुवातीला सांगितलं, ते म्हणजे रामचंद्रांचा विजय। आपण सद्भक्त सौमेधताई गंधे हिच्याकडून रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा ऐकूया।
रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा, रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा, राम सज्जनांचा त्राता हाती धनू पृष्ठी भाता, राम सज्जनांचा त्राता हाती धनू पृष्ठी भाता, राम दुर्जनांचा वैरी राम त्राटी केसी मारी, रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा, रामे धनुष्य मोडिले नाते सीते सी जोडिले, राम जानकीचा नाथ पराक्रमी पुण्य व्रत, रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा, राम वनवासी झाला पितृवचनी गुंतला, रामे भुलावण केली शूरपण खा विटंबिली, राम शूर शिरोमणी एक पत्नी एक बाणी, रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा, रामा राक्षसे भोवली सीता दशानने नेली, राम लोचने पेटली रामे निर्दाळी लावाली, राम किष्किंधे सियाला सखा सुग्रीवाचा झाला, रामचंद्र स्वामी माझा राम योधे सारा दा रामे सैन्य मेळवीली काल लंके वरी केली राम आला राम आला राम आला राम आला राम सागर जिंकिला राम आडवी तो कोण जळी तरले पाषाण राम आडवी तो कोण जळी तरले पाषाण मरू घातला रावण मार्ग चाले रामायण रामचंद्र स्वामी माधा राम योधे सारा दा रामचंद्र स्वामी माधा राम योधे सारा दा
रामचंद्र हे गुणांचे सागर होते. एकाच वेळेला पराक्रम आणि सज्जनता रामचंद्रांच्या ठिकाणी पाहायला मिळते. एकाच वेळेला रामचंद्र धर्मज्ञ होते आणि कृतज्ञ होते. धर्माचं वर्म जाणणारे होते आणि दुसऱ्यांनी केलेल्या उपकाराचा कधीही विसर रामचंद्रांनी त्यांच्या आयुष्यात त्यांना पडलेला दिसत नाही. उलट उपकार करणाऱ्यावर रामचंद्र नेहमी सगदगद झालेले दिसतात. राज्याभिषेकाच्या वेळेला हनुमंत सुग्रीव नल नील जांबुवंत अंगद या प्रत्येकाला नजराने देऊन रामचंद्रांनी आलिंगन दिलं. एवढंच नव्हे तर प्रत्येक वेळेला ते भाव विभल झाले. रामचंद्रांचं जे जीवन घडलं ते स्वपराक्रमाने घडलं असं जरी सगळं जगत म्हणत असलं ते रामचंद्र ते खरं मानत नाहीत. रामचंद्र असं समजतात की या सर्वांमुळे आपल्याला विजय मिळाला. त्यांच्या ठिकाणची जी कृतज्ञता आहे त्या कृतज्ञतेचा भल्या भल्यांना मोह पडतो. मी केलं असा किंचितही भाव रामचंद्रांच्या ठिकाणी नाही असं दिसत. रामचंद्र एकाच वेळेला सत्य वाक्य आणि दृढव्रती असे दोन्ही गुण वागवताना दिसतात. एखादी गोष्ट करण्याचं व्रत घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कोणतीही अडचण येवो रामचंद्र त्या गोष्टीचा पाठपुरावा करणारच. त्याच्यामध्ये मोह जरी आला तरी रामचंद्र तो मागे सारणारच. त्याच्यामध्ये कोणतीही स्वार्थ भावना ठेवणार नाहीत. एखादी गोष्ट करण्याचं व्रत घेतल्यानंतर त्यांना काम परावृत्त करू शकत नसे. ती व्रत म्हणून गोष्ट केल्यानंतर जेव्हा ती गोष्ट हाती येत असे तेव्हा त्यांना त्या गोष्टीचा लोभ अथवा लाभाची भावना कधीही सतावत नसे. असं असल्यामुळं रामचंद्र केवळ कर्तव्य भावना अत्यंत दृढव्रती भावनेने करू शकले आणि एवढं करून ते अत्यंत निसंग देखील राहू शकले. राज्य जिंकल्यानंतर विभीषणाला रामचंद्रांनी केलेला राज्याभिषेक वालीला मारल्यानंतर देखील सुग्रीवाला रामचंद्रांनी सोपवलेलं सुग्रीवाचं राज्य रामचंद्र कधीही मोहित झाल्याचं कोणी पाहिलं नाही. रामचंद्र सत्य वाक्य आहेत पण ते कधीही चुकीचं बोलले नाहीत. कधी कधी सत्यवादी देखील चुकीचं बोलू शकतो. रामचंद्रांच्या वाचेमध्ये चुकीची भाषा, चुकीचं बोलणं हे कधीही अवतरलं नाही. रामचंद्र खोटं कधी बोलले नाहीत. रामचंद्रांनी सत्य कधी लपवलं नाही. रामचंद्र सत्यच बोलले, पण फार मोजकेपणाने बोलले. आणि रामचंद्रांनी जे जे बोलू ते सर्व त्यांच्या जीवनामध्ये केलं असं दिसतं. सागर ओलांडायचा ठरवल्यानंतर लक्ष्मणाचा असा सल्ला पडला की रामचंद्रांनी सागरावर बाण चालवावा. पण विभीषणाचा सल्ला असा पडला की रामचंद्रांनी सागराची प्रार्थना करावी. रामचंद्रांनी विभीषणाचा सल्ला मानला, कारण लक्ष्मण हा फार दुरून त्या ठिकाणी आलेला होता. तिथल्या पर्यावरणाचं त्याला काही घेणं देणं नव्हतं असा त्याचा विचार होता. पण विभीषणाचा विचार असा होता की जर सागरावर बाण चालवला तर सागरामध्ये राहणाऱ्या अनेकांचं होईल काय. रामचंद्रांनी विभीषणाचा सल्ला मानला आणि जेव्हा त्या सल्ल्याचा उपयोग होत नाही असं विभीषणाच्याही लक्षात आलं तेव्हा बाण हातात घेतला. कोणतीही कृती करण्याची रामचंद्रांची जी पद्धत होती ती पद्धत यावरून लक्षात येते. रामचंद्र शांतपणाने प्रथम 3 दिवस प्रार्थना करत होते आणि मग नंतर त्यांनी बाण काढला. अशा रीतीने रामचंद्र उभय पक्षाचा विश्वास संपादन करत पुढे जात असत असं रामचंद्रांबद्दल बोललं जातं. नेत्यांनी एखाद्या समन्वय राखून कसं काम करावं हे रामचंद्रांच्या वर्तनावरून लक्षात येतं. रामचंद्र आत्मवान आहेत आणि जिथं क्रोध आहेत तरी देखील बलवान मनुष्य सहसा क्रोधाच्या आहारी जाताना सापडतो, कारण त्याच्या बळामुळं किंवा बळाच्या असणाऱ्या विश्वासामुळं तो पटकन क्रोधिष्ठ होतो. रामचंद्र कधीही क्रोधिष्ठ झालेले पाहिले नाहीत. अपवाद सांगितला जातो तो म्हणजे त्यांनी समुद्रावर रोखलेला ब्रह्मास्त्रासारखा जालिम उपाय. त्यामुळं सागर देवता गडबडून रामचंद्रांच्या पायाशी लोटांगणी आली आणि शरणच झाली. पण असं एखादं उदाहरण सोडलं, मानवी मर्यादांमध्ये अपवाद जसा स्पृहणीय ठरतो तशा प्रकारचं हे उदाहरण अत्यंत स्पृहणीय म्हणूनच ओळखलं गेलं. अशा प्रकारचा रामचंद्रांचा स्वभाव विशेष, कधीही जेव्हा विजय होतो तेव्हा तो नशिबानी मिळालेला नसतो, तो केवळ पराक्रमाने मिळालेला नसतो. ती विचारधारा असते. पराक्रमाबरोबर ज्या विचारधारेमुळं रामचंद्रांनी विजय मिळवला त्याकरता भारतीय मानसामध्ये अतिशय आकर्षण आहे. आणि रामचंद्रांच्या या विजयाचे अनेक प्रकारचे अन्वयार्थ लावण्याचा विचक्षण लोकांनी आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे. आणि जितका प्रयत्न करू तितके अधिकाधिक गुणच लक्षात आल्याखेरीज राहिलेले नाहीत. आजचा दिवस हा या 2 कारणांनी प्रसिद्ध असला तरी एक तिसरं कारण आजच्या दिवसाच्या मागं आहे. खरं म्हणजे कि ज्याचा उल्लेख करावा लागतो तो नेहमी पांडवांनी शमीच्या झाडावर दडवून ठेवलेली आपली शस्त्र अज्ञातवासातून मुक्तता झाल्यामुळं आजच्या दिवशी बाहेर काढली. त्यामुळे देखील आजचा दिवस ओळखला जातो एका वीरताहीनतेच्या भावनेतून. अर्जुन आजच्या दिवशी बाहेर आला, नपुसकाच्या भूमिकेतून बाहेर येऊन परत पुरुषार्थ अर्जुनाने धारण केला. तो आजचा दिवस समजला जातो. पण पांडवांच्या प्रेमाखातर आजचा दिवस ओळखला जात नाही, तर भगवंतांचं जे जीवित कार्य होतं ते जीवित कार्य आजच्या दिवशी पांडव शस्त्र धारण करण्यासाठी म्हणून सज्ज झाले. भगवंतांचं जीवित कार्य यशस्वी होण्यासाठी म्हणून त्यामुळे मोठाच अडथळा दूर झाला म्हणून आजचा दिवस ओळखला जातो. अशी अनेकांनी शस्त्र दडवून ठेवलेली आहेत आणि बाहेर काढलेली आहेत. इतिहासाला पांडवांचा विजय हा भगवंतांच्या मनोकामनेचा विजय म्हणून महत्वाचा वाटतो, पांडवांच्या विजयाकरता नाही. युधिष्ठिराचं राज्य व्हावं ही भगवंतांची इच्छा होती आणि त्या इच्छेने त्या इच्छापूर्तीचा मार्ग एका तऱ्हेने आजच्या या दिवशी मोकळा झाला म्हणून हा दिवस महत्वाचा वाटतो. असा अनेक गुणवैशिष्ट्यांनी भरलेला असा आजचा हा दिवस आहे. आपण या पवित्र दिवशी ध्यान तर केलेलंच आहे, रामचंद्रांच्या स्मृती जागवलेल्या आहेत, पांडवांच्या योगाने भगवंतांनी ज्या कारणाकरता अवतार धारण केला ते कारण यशस्वी होण्याची बीज आजच्या दिवसात आहेत म्हणून भगवंतांची आठवण केली. आई जगदंबा दुर्गा तुळजा भवानी चीही आपण आठवण केली आणि ती नाथांच्या भाषेमध्ये प्रकृतीला बाजूला सारून अनादि परमात्म्याशी तदाकारता या संदेशाने आपण ही आठवण केली. आपण आता थोडा वेळ नाम घेणार आहोत. थोडा वेळ म्हणजे साधारणपणे एक 8-10 मिनिटं आपण नाम घेऊ. त्यानंतर मुळातच आपलं एक तासभर ध्यान झालेलं आहे, तरी 5 मिनिटं आपण शांतपणे बसू, परत ध्यानाला बसू आणि मग आजचा हा आपला समारंभ संपेल. मग तुम्ही श्रीखंडपुरी बासुंदीपुरी खायला रिकामे भगिनी वर्ग जाऊन. माझी अशी कल्पना आहे की बासुंदी आटवून दूध आटवून बासुंदी करणं हे आपल्या केंद्रात तरी कोणी करत असेल की नाही मला शंका आहे. बहुतेक जण चितळ्यांकडून बासुंदी घेऊन येत असतील. घरी चक्का लावून चक्का करून श्रीखंड करण्याचे दिवस आता संपलेले आहेत. घरी गुलाबजाम करण्याचे दिवस देखील किती शिल्लक राहिलेले आहेत का मला जरा शंकाच आहे. मला काय खायला मिळणार आहे याची मला कल्पना नाहीये. पण त्या विषयाचं आपण आत्ता स्मरण नको करायला. आता आपण नामस्मरण करू. आपण सर्वजण शांतपणे डोळे मिटून बसू. नामस्मरण याचा अर्थ नामाच्या योगाने आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण. नाम हे साधन आहे, त्या साधनाच्या योगाने मूळ जे साध्य आहे त्याचं स्मरण म्हणजे नामस्मरण. नामाचं स्मरण नव्हे, नामाच्या योगाने आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण. चिदाकाशात लक्ष देऊ, मस्तकाच्या पोकळीत निर्विचार शब्दच उठू देऊ नका, शब्द उच्चारून देऊ नका मनाला, म्हणजे निर्विचार व्हाल. या क्षणापुढचा क्षण देखील असाच निर्विचार हवा. आणि हा निर्विचार क्षण निहाळणारा शुद्ध मी तिथच उपस्थित आहे. या पुढचा क्षण देखील निर्विचारता आणि निर्विचारता ज्याला समजते आहे असा शुद्ध मी दोन्ही असू देत. आता या पुढच्या क्षणी विचाररहितेच काय स्मरण करणार म्हणून केवळ शुद्ध मी शिल्लक राहू देत. चिदाकाशात स्फुरण मात्र अविनाशी चैतन्य रूप शांत स्वरूप सच्चिदानंद नाम देखील या स्थितीला दर्शवतं. त्यामुळे नाम घेत असताना या शुद्ध स्वरूपाचं स्मरण दोन नामांमध्ये जे अंतर आहे तेव्हा देखील या शुद्ध स्वरूपाच्या भावामध्येच राहणं. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. राम राम म्हणता रामची होईजे या न्यायाने परमात्म भावनेनीच नामस्मरण करतो आहोत. चिदाकाशामध्ये परमात्म भावना श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय राम जय जय राम 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 हरि 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 स्वामी जी नारायण। राम राम राम। हरि 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 हरि। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हा पारमार्थिक दृष्टीने देखील महत्वाचा असणारा आणि ऐहिक दृष्टीने देखील महत्वाचा असणारा असा सण आहे। या दिवशी खरेदी करण्याची प्रथा आहे। काही महत्वाच्या गोष्टी आजच्या दिवशी खरेदी केल्या जातात। संसाराची समृद्धी व्हावी अशी भावना या दिवशी विशेष करून केली जाते। परमार्थ संपन्न व्हावा अशी भावना किती केली जात असेल मला माहिती नाही, पण आजचा दिवस खरं म्हणजे ते सांगणारा दिवस आहे। त्यामुळं प्रपंचासहित पण परमार्थ समृद्ध व्हावा असं सांगणारा हा दिवस आपण तशाच प्रकारच्या तारतम्याने साजरा करूया। त्या तारतम्याचा दोन तासाचा भाग आता झालेला आहे आणि मग उर्वरित खरंच आपल्या मुलांबरोबर, पत्नी बरोबर, पती बरोबर, आई वडिलांबरोबर अतिशय उत्साहानी, अतिशय आनंदानी, अतिशय सुखानी, लौकिक सुखानी देखील हा उत्सव आपण उत्तम रीतीने साजरा करूयात। हरिओम तत्सत। हरी हरी। मला गांजवे काकांनी असं सांगितलं की तुम्ही नमस्कार करता तेव्हा कॅमेऱ्याकडे पाहून करा, कॅमेऱ्याकडे पाहून तुम्ही थोडस तरी बोला। पण काका मी संबंध कार्यक्रमात ते विसरलो। आता मात्र शेवटी, कारण या हॉलमध्ये जेवढे बसलेले आहेत लोक 300, त्याच्या तिप्पट लोक या इमारतीत आता बसलेले आहेत, असं असल्यामुळं त्यांनी मला सूचना केली की कॅमेरात पाहून तुम्ही जरा बोला। म्हणून मग मी आठवून आता हे शेवटचं कॅमेरात पाहून बोललो, नाहीतर आपला कार्यक्रम झालेला आहे। हरी हरी।